श्रीमद् भगवद गीता अध्याय एक श्लोक 26। तत्रा पश्यत् स्थितान् पार्थ पितृनत पितामहान् आचार्यन् मातुलान् भ्रातृन् पुत्रान् पौत्रान् सखीन् सथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि। त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यांमध्ये आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले। तात्पर्य, अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले। त्याने भूरिश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना, पितामह भीष्म आणि सोमदत्त, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे गुरु, शल्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा, दुर्योधनासारखे भाऊ, लक्ष्मणासारखे पुत्र, अश्वत्थामासारखे मित्र, कृतवर्मासारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले। त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांनाही पाहिले।